आपल्या जीवनाला श्रेष्ठ आकार देण्यासाठी आपण आपल्या लहानपणापासून आपल्या जीवनाचं लक्ष हे आपण पक्क करत असतो की मला जीवनामध्ये काय करायचं आहे आणि कसं बनायचं आहे हे आपल्या मनामध्ये आपण ठरवतो आणि आपण त्याप्रमाणे बनत असतो. जीवनाचं श्रेष्ठ लक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्याला पुष्कळ काही काही सहन पण करावं लागतं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला श्रेष्ठ लक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये दृढता हवी असते. जर लक्ष प्राप्त करायचं आहे तर दृढता हा गुण अति आवश्यक आहे. दृढता म्हणजेच अटळ निश्चय, अटळ विश्वास. ज्या वेळेला सेल्पा तेनसिंग याला निश्चय केला त्याने जीवनाचं लक्ष पकडलं की मला एव्हरेस्ट पर्वत हा चढायचाच आहे आणि तिथे भारताचा झेंडा लावायचा आहे. हा ज्या वेळेला तो निश्चय करतो तेव्हा त्याच्यामध्ये दृढता येते आणि मग त्याच्यासाठी त्याच्यामध्ये त्याला कितीतरी सहन पण करावं लागतं आणि कितीतरी जीवनामध्ये वेगवेगळ्या परिस्थितींना तोंड द्यावं लागतं. कारण की जीवनाचं लक्ष प्राप्त करण्यासाठी मनुष्य वाटेल ते करायला तयार होत असतो आणि ते लक्ष प्राप्तीसाठी आपल्याला दृढता कशी हवी आहे. जसं सांगितलं की सेल्पा तेनसिन यांनी ज्या वेळेला निश्चय केला की मला हा पर्वत चढायचाच आहे त्यावेळेला त्याने तो पर्वत चढण्याची प्रॅक्टिस जवळजवळ 99 वेळा केली. एव्हरेस्ट पर्वत हा जवळजवळ 8848 मीटर लांब आहे, उंच आहे. सर्वात मोठा शिखर, उंच शिखर मानलं जात आणि तो 99 वेळा त्या शिखरावर चढला. कधी अर्धा चढला, कधी पावणा हिस्सा चढला आणि एकदा तर तो जवळजवळ 8810 मीटर उंच गेला. पण तिथे त्याचा प्राणवायू संपला आणि त्यावेळेला तिथे बर्फाचा पाऊस पण पडला म्हणून त्याला पुन्हा खाली यावं लागलं. तरी सुद्धा त्याने मनाचा आत्मविश्वास हा कमी केला नाही. किती जरी झालं तरी त्याने आपल्या मनाचा निश्चय ढळू दिला नाही. त्याने आपल्या घरामध्ये जागोजागे एव्हरेस्ट पर्वताचं चित्र लावलं आणि त्या पर्वताच्या चित्राकडे बघून तो सारखा बोले की हे पर्वता, तुझी तर आता उंची जेवढी आहे ती तेवढीच राहणार आहे, परंतु माझ्या मनाची उंची, आत्मविश्वासाची उंची ही दिवसेंदिवस ही मोठी मोठी होत आहे. माझी उंची ही वाढत वाढत आहे आणि एक दिवस मी जरूर तुझ्या डोक्यावर पाय ठेवणार आणि माझ्या भारताचा झेंडा तुझ्या डोक्यावर फडफडवणार. म्हणजे केवढा हा आत्मविश्वास. जेव्हा त्याने लक्ष निश्चित केलं तेव्हा तो खरोखरच एकदा एके दिवशी तो चढला आणि आपल्या भारताचा झेंडा फडफडला आणि आपल्या श्रेष्ठ लक्षाला त्याने प्राप्ती केली. असे जगामध्ये अनेक वीर आहेत की ज्यांनी आपल्या श्रेष्ठ लक्षाला प्राप्त केलं. आणि श्रेष्ठ लक्ष प्राप्तीसाठी दुसरं म्हणजे आपलं ईश्वरावरती निश्चय हवा आहे. जर परमेश्वरावरती निश्चय असेल, परमेश्वराची आराधना जर आपण केली आणि त्यालाही आपला निश्चय सांगितला की परमेश्वरा मला हा श्रेष्ठ लक्ष प्राप्त करायचं आहे, तर खरोखर ईश्वर सुद्धा आपल्याला मदत करतो. श्रेष्ठ लक्ष प्राप्तीसाठी आपल्यामध्ये निश्चयाची आवश्यकता असते. म्हटलं जातं निश्चयामध्ये बल आहे, निश्चयामध्ये विजय आहे, निश्चयाने निश्चिंत राहू शकतो. अशा तीन उपलब्धी आपल्याला निश्चयामुळे प्राप्त होतात. कुठल्या कुठल्या? निश्चयामध्ये बळ आहे, निश्चयामध्ये विजय आहे आणि निश्चयामध्ये निश्चिंत आहोत. तर अशा ह्या तीन गोष्टी आपल्याला निश्चयापासून प्राप्त होतात. मग जर आपल्याला जीवनाचं श्रेष्ठ लक्ष्य प्राप्त करायचं आहे तर मग त्याच्यासाठी आपल्याला परमेश्वरावरती निश्चय प्राप्त केला पाहिजे. मग निश्चय काय केला पाहिजे? की मला चांगले महान बनायचं आहे, मला सर्वांच्या उपयोगी पडायचं आहे, मला सर्व आत्म्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे, मला दुःखी आत्म्यांची सेवा करायची आहे, माझं जीवनाचं लक्ष आहे सर्वांना सुख देणे. जीवनाचं लक्ष श्रेष्ठ हे आहे की सर्व आत्म्यांच्या मनाला शांती मिळाली पाहिजे, सर्व दुःखी आत्म्यांना कुठल्या ना कुठल्या रीतीने सुख मिळायला पाहिजे. परमेश्वराची आराधना करून जर आपण निश्चय केला तर जरूर आपण आपल्या श्रेष्ठ लक्ष्याला प्राप्त करू शकतो. आणि हे श्रेष्ठ लक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्याला अनेक विघ्नांना तोंड दिलं पाहिजे. बघा, त्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की श्रेष्ठ लक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये धीरजता पण हवी आहे. आपण जर झाड लावलं तर काय तुरंत त्याला आंबे लागतील का? एका जंगलामध्ये आंब्याचं झाड होत आणि त्या जंगलामध्ये ज्याचं ते झाड होत तो जंगलातला माणूस त्याचं त्या झाडाचं रक्षण करत होत, कारण की त्याला खूप आंबे लागले होते. पण त्या जंगलामध्ये असे काही 25-30 माकडं होते की त्या माकडांना खूप ती इच्छा व्हायची आंबे खायची, पण त्यांना तो माणूस दगडाने मारे आणि म्हणून त्यांना ते आंबे खायला मिळत नसे. तर त्यांच्याकडे फक्त आंब्याच्या कोळी होत्या. त्यांनी विचार केला, चला आपण पण काय करूया, ह्या कोळी लावूया आणि आंब्याचे झाड लावूया, म्हणजे आपल्याला आंबे मिळतील. त्यांनी त्या कोळीला एकत्र केलं आणि एका खड्ड्यामध्ये टाकलं. त्यांना वाटलं, वा आता उद्या तर झाड येणार आपल्याला, आपण उद्या सगळे जण मिळून आंबे खाऊ. दुसऱ्या दिवशी सगळे वानर एकत्र येतात तर आंबे नाहीत, झाडही नाही. त्यांना खूप निराशा येते. तिसऱ्या दिवशी पण ते येतात, तरी काही झाड नाही. असं 15-20 दिवस बघतात, त्यांना तिथे कुठलंही झाड मिळत नाही आणि कुठेही काही नाहीये. त्या 15 दिवसामध्ये फक्त त्याला मुळं फुटली होती. तेव्हा 15-व्या दिवशी त्यांना खूप राग येतो की काय हे कोळी चांगल्या नाहीयेत, ह्या इथे काही आंबा नाही आलाय, काही नाही आला. आणि म्हणून ते कोळी सगळ्या ते बाहेर काढतात आणि त्यांना जे थोडेफार मुळ आली होती तीही तुटून जातात. कुठल्याही लक्ष प्राप्तीसाठी आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण त्या धीरजताचा गुण, जर धैर्यता आपल्यामध्ये असेल तरच आपल्याला मधुर रसाळ फळ मिळतात. अर्धवट कच्ची फळ खाल्ल्याने पण जर झाडाला फळ लागलंय आणि आपण लगेच ते फळ तोडलं तरी सुद्धा ते फळ आपल्याला स्वादिष्ट लागणार नाही. मग आपण लक्ष्य प्राप्तीसाठी चांगले काम केले पण ते अर्धीच काम केली तरीही आपल्याला लक्ष्य प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये लक्ष्य प्राप्तीसाठी धीरजताचा गुण हा धारण केला पाहिजे. त्यानंतर आपल्या जीवनामध्ये लक्ष प्राप्तीसाठी दुसरा आवश्यक गोष्ट म्हणजे आपण कधीही कुणाचंही काहीही ऐकायचं नाही. कुणी कितीही निंदा केली, कोणी कितीही आपल्याबद्दल टॉन्टिंग मारलं, वाईट बोललं, तरीही आपल्याला कुठल्याही गोष्टींवर ध्यान द्यायचं नाही. एकदा दोन मेंढकांची शर्यत लागली होती आणि एक मेंढक जो होतं ते लुकडं पातळ बारीक होतं आणि एक मेंढक जे होत ते खूप जाड आणि बलवान आणि अगदी खूप मेहनतू होत. तर त्यावेळेला ते दोन्ही मेंढक पळायला लागली शर्यतीमध्ये. तेव्हा दुसरे जे त्यांचे मेंढक होते ते ओरडू लागले की अरे तू तर लुकडा आहे, छोटा आहे, तू कसा काय होणार, तू कधीच लक्ष प्राप्ती करू शकणार नाही, तू शर्यतीत पास नाही होणार, तू तर मागेच राहणार, असं काही काही बोलत होते. तेव्हा ते तरी सुद्धा ते लहान मेंढक त्या मोठ्या मेंढकाच्या बरोबर धावू लागत आणि शेवटी ते पहिल्यांदा मोठ्या मेंढक्यापेक्षाही तो पहिल्यांदा पोचतो. आणि नंतर मग त्यांना कळतं की हे जे मेंढक होतं ते बहिरं होतं. का? कारण की ते बहिरं असल्यामुळे त्यांनी कुणाचेही टॉन्टिंग ऐकले नाही, कोणीही काही बोललं तरी ते त्यांनी ऐकलं नाही आणि तो फक्त आपल्या लक्षाशी पळत गेला आणि लक्ष प्राप्त केलं. तर त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये लक्ष प्राप्त करण्यासाठी आपण कधीही कुणाचीही गोष्टींकडे ध्यान न देता, व्यर्थ गोष्टींकडे ध्यान न देता श्रेष्ठ विचार आपल्या मनामध्ये आणले पाहिजे. श्रेष्ठ विचारांमध्ये खूप शक्ती आहे, ती आपल्यामध्ये शक्ती प्राप्त होते आणि आपण जे पाहिजे ते लक्ष प्राप्त करू शकतो. श्रेष्ठ लक्ष प्राप्त करण्यासाठी आपण त्याच्यासाठी झटलो पाहिजे. इमानदारीने, वफादारीने, सच्चाई सफाईने आपण ते काम केलं पाहिजे. आपण म्हणणार की मी काही कर्तव्य न करता मला सगळी काही श्रेष्ठ प्राप्ती व्हावी असं कधीच होणार नाही. आपल्याला त्याच्यासाठी रात्रीचा दिवस बनवला पाहिजे, आपल्याला मेहनत केली पाहिजे आणि जे काही काम करतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला इमानदारीचा गुण अति आवश्यक आहे. ज्या व्यक्तीमध्ये इमानदारी आहे आणि जो आपले पूर्वजांची आठवण करतो की माझे पूर्वज किती महान होते, देवी देवता होते, ह्याच भारत भूमीवरती 33 कोटी देवी देवतांचं राज्य होत, ह्या भारत भूमीमध्ये महान वीरांनी जन्म घेतला, त्यांची आपण जर आठवण केली तर आपल्यामध्ये खूप वीरश्री पैदा होते. एकदा एका राजाने खूप मोठी शिळा होती त्यांच्या गावामध्ये आणि ती शिळा सगळ्यांना रस्त्यामध्ये त्रास देत होती, यायला जायला त्रास होत होता आणि ती शिळा कोणीही तोडायला मागत नव्हतं. तेव्हा राजाने सगळ्या गावामध्ये दवंडी पिटवली की जो कोणी ही शिळा तोडेल त्याला मी खूप मोठं बक्षीस देईल आणि त्याचं मी सन्मान करेल. तेव्हा त्या गावातले सगळे वीर पुरुष, मोठे मोठे युथ, सगळे युवा येऊन तोडण्याचा प्रयत्न करतात, तरी सुद्धा ती शिळा काही तुटली जात नाही. तेव्हा एक बारीकसा मुलगा राजपूत घराण्यातला असतो, तो तिथे येतो आणि तो म्हणतो की ही शिळा राजा आम्ही तोडणार. तेव्हा राजा म्हणतो अरे बाबा किती किती महान व्यक्ती येऊन गेले त्यांनी नाही तोडली, तू कसा तोडणार. तेव्हा राजाला तो सांगतो की महाराज मी ज्या वेळेला ही शिळा तोडणार त्यावेळेला माझ्या समोर आमचा एक भाट आहे, तो तिथे उभे राहणार आणि तो माझ्या कुलामधल्या लोकांनी ज्या ज्या काही कर्तव्य केलेले आहेत, जे काही चांगले काम केलेले आहेत त्याचे ते गुणगान करत राहणार आणि ते मी ऐकून आपलं काम करणार. राजा म्हणतो काय हरकत नाही, भले त्याला तुझ्या समोर उभा ठेव पण तू शिळा एकटा तोड. तेव्हा तो शिळा तोडायला उभा राहतो आणि त्यांचा भाट वेगवेगळ्या त्यांच्या वीरश्री, त्यांच्या मधले जे जे महान वीर होऊन गेले त्यांच्या कविता त्याला तो म्हणायला लागतो, गाऊन दाखवतो. तेव्हा त्याच्या नसांमध्ये इतकं काही शक्ती सामावली जाते, तो एका झटक्यामध्ये ती शिळा तोडतो आणि त्याच रस्त्यातलं ते जी अडचण होती ती दूर करतो आणि राजा खरोखर खुश होतो की तू खरंच महान आहे. जर आपल्या श्रेष्ठ लक्षाला प्राप्त करायचं असेल तर आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला माझ्या श्रेष्ठ पूर्वजांची सुद्धा स्मृती ठेवली पाहिजे. आपला भारत देश जो आहे तो भारत देश खूप महान देश आहे. आपल्या भारत देशामध्ये 33 कोटी देवी देवता राहत होत्या. भारत देशामध्ये परमात्म्याचं अवतरण होत असत, स्वयं परमात्मा ह्या भारत भूमीवरती अवतार घेतात. परमात्माने सांगितले की ज्या ज्या वेळेला धर्माची ग्लानी होते त्या त्या वेळेला मी येतो. मग असा हा परमेश्वर परमात्मा जो आहे त्याच्यावर पण आपला विश्वास अति आवश्यक आहे. तर खरोखरच आपण आपलं श्रेष्ठ लक्ष प्राप्त करू शकतो. त्यानंतर आपल्याला श्रेष्ठ लक्ष प्राप्तीसाठी आपल्याला कंटिन्युटी पाहिजे, म्हणजे प्रत्येक काम हे आपण सातत्याने केलं पाहिजे. आपण ज्या वेळेला सातत्याने काम करतो तेव्हा ते आपलं काम लक्षाची आपल्याला पूर्ती होते. मग ते कुठल्याही क्षेत्रातलं लक्ष असो ते आपण प्राप्त करू शकतो. मग एकदा एका टाइम्स ऑफ इंडिया मध्ये गोष्ट आली होती, सत्य घटना होती ती. एका ठिकाणी ज्या वेळेला एक भूकंप होतो आणि भूकंपामध्ये त्या गावातले एक परिवार होता, त्या परिवारातले वडील जे होते ते दुसऱ्या गावी होते ज्या वेळेला भूकंप होतो, आणि त्यांचा मुलगा शाळेमध्ये असतो. तर शाळेची जी भूकंपामध्ये शाळा जी आहे ती पडून जाते आणि वडील तिथे भूकंपाचं ऐकल्याबरोबर वडील तिथे त्या गावामध्ये येतात. ते आपल्या मुलाचा शोध घेतात की माझा मुलगा कुठे गेलाय, कुठे गेला असेल, कुठे दडला असेल, कुठल्या शाळा वर्गामध्ये तो गाडला गेलेला असणार. तर सगळी शाळा खोदतात, दुसरे दुसरे पण मुलं तिथे शाळेमध्ये त्या शाळेत त्या भूकंपामध्ये गाडले गेले होते. सगळे वर्कर काम करत होते, परंतु एक कोपरा होता वर्गाचा तो पण खाली पडला होता आणि तिथल्या जागेत कोणीही तिथे मातीत काढत नव्हते. तेव्हा ते वडील बोलले की माझा मुलगा हा इथेच असणार. या निश्चयाने ते रोज तिथली माती काढायला लागतात. तेव्हा दुसरे लोक त्यांना रस्त्यातले लोक बोलू लागले, इथे काही नाहीये, तुम्ही का उगच मेहनत करता. ते बोलले, नाही मला तुम्हाला मदत करायची असेल तर करा, पण मला काढू द्या. आणि तो निश्चयाने तो दिवस रात्र करून तिथली विटा माती सगळं काही उचलतात. आणि असं करत करत कंटिन्यू ते 36 तास ते काम करतात. त्यानंतर एवढी सगळी रात्रंदिवस ते काम केल्यानंतर तिथे आवाज येतो की डॅडी आय एम हिअर, की वडील पिताजी मी इथे आहे, असा करून आवाज त्या मुलाचा, लहान मुलाचा आवाज तिथे येतो. आणि त्या वडिलांना अति आनंद होतो की माझा मुलगा मला भेटला. त्यावेळेला पत्रकारांनी त्या मुलाला विचारलं की बेटा तू 36 तास ह्या दगडांमध्ये कसा राहिलास, का तुला काही भूक नाही लागली का, तुला काही भीती नाही वाटली का, तुला काही त्रास नाही वाटला का. तेव्हा त्याने सांगितलं की मला विश्वास होता की माझे पप्पा इथे येणार आणि मला काढणार. तर मग बघा, हा इतका विश्वास अगड अगाध होता, त्याला आपल्या शरीराच्या वडिलांवर इतका विश्वास होता. तर परमेश्वर खरोखर आपल्या आत्म्याचा पिता, तो आपल्या लक्ष प्राप्तीसाठी जरूर आपल्याला मदत करणार. मग आपण फक्त ते काम सातत्याने केलं पाहिजे. श्रेष्ठ लक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्याला नेहमी आपल्या जीवनामध्ये धैर्य, आशावादी आणि सातत्याने काम जरूर केलं पाहिजे, तरच आपण महान बनू शकतो. आपल्याला ह्या धरतीवर पुन्हा विवेकानंद हवे आहेत, पुन्हा 33 कोटी देवी देवता हवेत, पुन्हा श्री कृष्ण हवा आहे, पुन्हा श्री राम हवे आहे, पुन्हा महान वीर हवे आहेत. आणि म्हटलं जातं हिस्ट्री मस्ट बी रिपीट, इतिहास हा नेहमी पुन्हा रिपीट होत असतो. इतिहासात पुन्हा त्याच त्याच गोष्टी रिपीट होत असतात. मग खरोखरच ह्या भारत भूमीवरती पुन्हा देवी देवतांचं राज्य येईल, पुन्हा देवी देवता महान बनतील. फक्त त्याच्यासाठी आपण आपल्या जीवनाला सार्थक बनवलं पाहिजे, आपल्या जीवनाला दैवी बनवलं पाहिजे, महान बनवलं पाहिजे, आणि आपलं लक्ष जे आहे ते अतिश्रेष्ठ ठेवलं पाहिजे. कधीही असं नका समजू की मी साधारणच बनू. नाही, साधारण काम करत असताना आपले विचार मात्र असाधारण हवेत, आपले विचार मात्र श्रेष्ठ हवेत. त्यानंतर आपल्या लक्ष प्राप्तीसाठी आपल्यामध्ये निर्भयता हवी आहे. श्रेष्ठ लक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये जर निर्भयता असेल तर आपण कधीही घाबरणार नाही. आपल्यावरती कितीही संकट आले, कितीही परिस्थिती आल्या तरी सुद्धा आपण घाबरून जायचं नाही. आपल्या जीवनाचं लक्ष नेहमी उच्च ठेवा. आपल्या जीवनाला महान बनवलं पाहिजे. आपण या जगाच्या उपयोगी बनलो पाहिजे. आज बघा, आपण एक जेवणात जेवताना पोळीचा घास खातो, जेवण आपल्या पुढे तयार येत, ते जेवण आपण खातोय, पण आपल्यावरती त्या जेवणाच्या मागे किती असंख्य लोकांचे उपकार आहेत. एक पोळीचा आपण घास खातोय, एक पोळी खातोय, पण ते पोळी आपल्याला मिळण्यासाठी किती लोकांनी कष्ट केलेले आहेत. तर ह्या सगळ्यांचा आपल्यावरती उपकार आहे. शेतकऱ्याचा उपकार आहे, त्याने मेहनत करून गहू पेरले, शेती केली, त्यानंतर ते गहू बाजारात आले, त्यानंतर त्याची घरी विकत आणलं, त्याची डाळ पीठ बनवलं, आईने पोळी बनवली, नंतर आम्ही खाल्ली, याच्यामध्ये हजारो लोकांचे आमच्यावरती उपकार आहे. तेव्हा आपण जगू शकतो. मग या जगाला आपण जाताना देणार काय? आपण एक साधारण व्यक्तीप्रमाणे जन्माला आलो आणि जन्माला येऊन आपलं जीवन जगलो आणि एक दिवस मरून गेलो, तर हे तर चिडिया पशु पक्षी पण करतात.